ಆಕಾಶವಾಣಿ ಮುಂಬೈ. ವಿಜಯ ಸಹಸ್ರಾವ್ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಬಾತ್ಮ್ಯಾ ದೇತ ಆಹೆ. ಠಳಕ ಬಾತ್ಮ್ಯಾ. ಏಕ್ ದೇಶ ಏಕ್ ನಿವಡಣೂಕ್ ಸಾಠಿ ಸಂಯುಕ್ತ ಸಂಸದೀಯ ಸಮಿತಿಚಿ ಪಹಿಲಿ ಬೈಠಕ 8 ಜಾನೆವಾರಿ ರೋಜಿ ಹೋಣಾರ್. ಈ ಕಾಮರ್ಸ್ ಮಧ್ಯೆ ಸಂಶಯಿತ ಗೈರ್ವ್ಯವಹಾರ ಹುಡುಕುನ್ ಕಾಢಣ್ಯಾಸಾಠಿಚ್ಯಾ ವಿವಿಧ ಉಪಾಯೋಜನಾಂಚ ಕೇಂದ್ರೀಯ ಗ್ರಾಹಕ ವ್ಯವಹಾರ ಮಂತ್ರ್ಯಾಂಚ್ಯಾ ಹಸ್ತೆ ಉದ್ಘಾಟನ್. ಭಾರತೀಯ ಹವಾಮಾನಶಾಸ್ತ್ರ ವಿಭಾಗಾನೆ ವರ್ತವಲೆಲ್ಯಾ ಅಂದಾಜಾಂಚ್ಯಾ ಅಚೂಕತೆತ್ ಗೆಲ್ಯಾ 10 ವರ್ಷಾತ್ 40-50% ವಾಢ. ಆಣಿ ಪ್ರಸಿದ್ಧ ಚಿತ್ರಪಟ ದಿಗ್ದರ್ಶಕ ಶ್ಯಾಮ್ ಬೆನೆಗಲ್ ಯಾಂಚ್ಯಾ ನಿಧನಾಬದ್ದಲ್ ಮಾನ್ಯವರಾನ್ನಿ ವ್ಯಕ್ತ ಕೇಲಾ ಶೋಕ್. ಆಜ್ ದುಪಾರಿ ಮುಂಬೈತ್ ಹೋಣಾರ್ ಅಂತ್ಯಸಂಸ್ಕಾರ. ಏಕ್ ದೇಶ ಏಕ್ ನಿವಡಣೂಕ್ ಸಾಠಿ ಸಂಯುಕ್ತ ಸಂಸದೀಯ ಸಮಿತಿಚಿ ಪಹಿಲಿ ಬೈಠಕ್ ಯೇತ್ಯಾ 8 ಜಾನೆವಾರಿ ರೋಜಿ ಹೋಣಾರ್ ಆಹೆ. ಭಾಜಪಾಚೆ ಜ್ಯೇಷ್ಠ ಖಾಸದಾರ್ ಪಿ ಚೌಧರಿ ಯಾಂಚ್ಯಾ ಅಧ್ಯಕ್ಷತೆಖಾಲಿ ಹೋಣಾರಿ ಹಿ ಬೈಠಕ್ ಪ್ರಾಸ್ತಾವಿಕ ಸ್ವರೂಪಾಚಿ ಅಸೇಲ್. ಕಾಯ್ದಾ ಆಣಿ ನ್ಯಾಯ ಮಂತ್ರಾಲಯಾಚೆ ಪ್ರತಿನಿಧಿ ಸಮಿತಿಚ್ಯಾ 39 ಸದಸ್ಯಾಂನ ಯಾ ದೋನ್ಹಿ ವಿಧೇಯಕಾನ್ವಿಷಯಿ ಮಾಹಿತಿ ದೇತಿಲ್. ಸಂವಿಧಾನ ಸುಧಾರಣಾ ವಿಧೇಯಕ ಆಣಿ ಕೇಂದ್ರಶಾಸಿತ ಪ್ರದೇಶ ಕಾಯ್ದೆ ದುರುಸ್ತಿ ವಿಧೇಯಕ ಗೆಲ್ಯಾ ಮಂಗಳವಾರಿ ಲೋಕಸಭೆತ್ ಸಾದರ ಕರಣ್ಯಾತ್ ಆಲ ಆಣಿ ಗೆಲ್ಯಾ ಶುಕ್ರವಾರಿ ಸಂಸದೆಚ್ಯಾ ಹಿವಾಳಿ ಅಧಿವೇಶನಾಚ್ಯಾ ಶೇವಟಚ್ಯಾ ದಿವಶಿ ಸಂಯುಕ್ತ ಸಂಸದೀಯ ಸಮಿತಿಕಡೆ ಪಾಠವಣ್ಯಾತ್ ಆಲ. ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಗ್ರಾಹಕ ದಿನಾಚ್ಯಾ ನಿಮಿತ್ತಾನೆ ಆನ್ಲೈನ್ ವ್ಯಾಸಪೀಠಾಂವರಚಾ ಧೋಕಾ ಓಳಖಣ್ಯಾಸಾಠಿ ಆಣಿ ಗ್ರಾಹಕಾನ್ನಾ ಸಕ್ಷಮ ಕರಣ್ಯಾಸಾಠಿ ಕೇಂದ್ರೀಯ ಗ್ರಾಹಕ ವ್ಯವಹಾರ ಮಂತ್ರಿ ಪ್ರಲ್ಹಾದ್ ಜೋಶಿ ಯಾನ್ನೀ ಆಜ 3 ನವ್ಯಾ ಆಪ್ಚ ಉದ್ಘಾಟನ್ ಕೇಲ. ಯಾತ್ ಜಾಗೋ ಗ್ರಾಹಕ ಜಾಗೋ ಆಪ್, ಜಾಗೃತಿ ಆಪ್ ಆಣಿ ಜಾಗೃತಿ ಡ್ಯಾಶ್ಬೋರ್ಡ್ಚಾ ಸಮಾವೇಶ ಆಹೆ. ಯಾ ಆಪ್ಮುಳೆ ಫಸವಣುಕಿಂಚ್ಯಾ ಪ್ರಕರಣಾವಿರೋಧಾತ್ ಕಾರ್ವಾಯಿ ಕರಣ ಕೇಂದ್ರೀಯ ಗ್ರಾಹಕ ಸಂರಕ್ಷಣ ಪ್ರಾಧಿಕರಣಾಲಾ ಶಕ್ಯ ಹೋಯಿಲ್. ಜಾಗೋ ಗ್ರಾಹಕ ಆಪ್ಮುಳೆ ಗ್ರಾಹಕಾನ್ನಾ URLಚಿ ಮಾಹಿತಿ ಮಿಳಣ ಶಕ್ಯ ಹೋಯಿಲ್. ತಸಚ ಯಾತೂನ್ ಕಾಹಿ ಧೋಕಾ ಅಸಲ್ಯಾಸ್ ಗ್ರಾಹಕಾನ್ನಾ ಸಾವಧಾನತೆಚಾ ಇಶಾರಾ ದಿಲಾ ಜಾಣಾರ್ ಆಹೆ. ಜಾಗೃತಿ ಆಪ್ಮುಳೆ ಗ್ರಾಹಕಾನ್ನಾ URLಚಿ ತಕ್ರಾರ್ ಕರ್ತಾ ಯೇಯಿಲ್. ಸರ್ಕಾರ ಗ್ರಾಹಕಾಂಚ್ಯಾ ಹಕ್ಕಾಚಾ ಸಂರಕ್ಷಣ ಕರಣ್ಯಾಸಾಠಿ ವಚನಬದ್ಧ ಆಹೆ ಅಸಂ ಪ್ರಲ್ಹಾದ್ ಜೋಶಿ ಯಾನ್ನೀ ಯಾವೇಳಿ ಸಾಂಗಿತ್ಲ. ಸುರಕ್ಷಿತ ಪಾರದರ್ಶಕ ಬಾಜಾರಪೇಟ ಉಪಲಬ್ಧ ಕರುನ್ ದೇಣ್ಯಾಸಾಠಿ ಆಣಿ ಆನ್ಲೈನ್ ವ್ಯಾಸಪೀಠಾಂವರಿಲ್ ಫಸವಣೂಕ ರೋಖಣ್ಯಾಸಾಠಿ ಸರ್ಕಾರ ವಚನಬದ್ಧ ಅಸಲ್ಯಾಚಂಹೀ ಜೋಶಿ ಮ್ಹಣಾಲೆ. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 8 महिन्यांमध्ये 1,00,000 कोटी रुपयांहून अधिक मूल्यांच्या स्मार्टफोनची निर्यात केली असल्याचं इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी समाज माध्यमांवरच्या एका पोस्टमध्ये म्हटलं आहे. उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजनेमुळे देशातल्या स्मार्टफोनची निर्यात गेल्या वर्षींच्या तुलनेत 45% वाढल्याची माहिती त्यांनी दिली. चालू आर्थिक वर्षात स्मार्टफोनची निर्यात 1,70,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं. उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेश राज्यांमधल्या ग्रामीण भागासाठी केंद्र सरकारने 2,000 कोटी रुपयांहून अधिक अनुदान जारी केल्याची माहिती पंचायती राज मंत्रालयानं दिली आहे. उत्तर प्रदेशसाठी 1,598 कोटींहून अधिक तर आंध्र प्रदेशसाठी 446 कोटी रुपयांहून अधिक निधी जारी करण्यात आला आहे. या अनुदानाचा वापर पंचायती राज संस्था आणि ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे केला जाईल. ग्रामीण भागातल्या स्थानिक प्रशासनात बदल घडवण्यासाठी सरकार अशा प्रकारे थेट अनुदान देत असल्याची माहितीही मंत्रालयानं दिली आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी सर्वोच्च न्यायालयातून निवृत्त झालेले न्यायमूर्ती व्ही रामसुब्रमण्यम यांची नियुक्ती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली आहे. प्रियांका कानुगो आणि निवृत्त न्यायमूर्ती डॉ विद्युत रंजन सारंगी यांचीही सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम ही मोहीम या महिन्यात सुरू झाली. या मोहिमेअंतर्गत निश्चय ही रुग्ण व्यवस्थापन प्रणाली राबवण्यात येत आहे. 100 दिवसात क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाने पंजाब राज्यात वेग घेतला आहे. याअंतर्गत क्षयाच्या प्रादुर्भावाची शक्यता असणाऱ्या 18 जिल्ह्यांवर लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे. याअंतर्गत 3200 चमूंनी आत्तापर्यंत वृद्ध आजारी धूम्रपान करणारे म्हणजेच या आजाराला बळी पडू शकतील अशा 1,06,000 व्यक्तींची तपासणी केली आहे. यासाठी 1,300 निक्षय शिबिरं आणि 14 निक्षय वाहनं तैनात केली आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AR News_Mumbai या ट्विटरवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेल्या अंदाजांच्या अचूकतेत गेल्या 10 वर्षात 40 ते 50% वाढ झाली असं विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितलं आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या स्थापनेला येत्या 15 जानेवारीला 150 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त ते बोलत होते. अतिवृष्टीच्या अंदाजाची अचूकता देखील 60%हून 80% वाढली असल्याचं त्यांनी सांगितलं. या विभागामार्फत सध्या 550 विभागीय वेधशाळा, 2000 स्वयंचलित हवामान केंद्र आणि 39 डॉपलर रडार प्रणाली कार्यरत आहेत असंही ते यावेळी म्हणाले. पुढच्या 2 वर्षात आणखी 34 रडार बसवले जातील, त्यामुळे पुढच्या 5 वर्षात या अंदाजांच्या अचूकतेत आणखी 10 ते 15% वाढ होईल असा विश्वासही महापात्रा यांनी व्यक्त केला. देशाच्या उत्तर भागात थंडीची तीव्र लाट आली असून हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख आणि उत्तराखंडमध्ये अनेक ठिकाणी हिमवृष्टी होत आहे. जम्मू काश्मीरमध्ये रस्त्यांवर बर्फ साचत असून ते साफ करण्याचं काम प्रशासन करत आहे. मात्र हिमवृष्टीचा अंदाज लक्षात घेऊन पर्यटकांनी सावधगिरी बाळगावी, प्रशासन आणि वाहतूक विभागाने दिलेल्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन करण्यात आलं आहे. लडाखमध्ये सेना दलांच्या फायर अँड फ्युरी कॉर्प्सद्वारे द्रास हिवाळी कार्निव्हल 2024-25 आयोजित करण्यात आलं आहे. त्यात रोमांचक आईस हॉकी लीग सामने आणि तिरंदाजी स्पर्धा होत आहे. हिमाचल प्रदेशात अधूनमधून होणारी हिमवृष्टी आणि पावसामुळे तापमानात लक्षणीय घट झाली आहे. महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये 26 ते 28 डिसेंबर दरम्यान मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 26 डिसेंबर रोजी कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यातल्या दक्षिणेकडच्या तुरळक भागात, 27 डिसेंबर रोजी खान्देश, मध्य महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातल्या विविध ठिकाणी, तर 28 डिसेंबर रोजी खान्देश, मराठवाड्यातले उत्तरेकडचे जिल्हे आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. ख्यातनाम चित्रपट दिग्दर्शक दिवंगत श्याम बेनेगल यांच्या पार्थिवावर आज मुंबईच्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होतील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी श्याम बेनेगल यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. बेनेगल यांच्या कामाला पुढील पिढ्यांचीही प्रशंसा मिळत राहील असं प्रधानमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. बेनेगल यांच्या निधनामुळे चित्रपट निर्मात्यांना प्रेरणा देणारा एक प्रतिभावंत निर्माता, दिग्दर्शक आपण गमावला आहे अशा शब्दात महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी बेनेगल यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं. भारतीय चित्रपटसृष्टीत वास्तववादी चित्रपट निर्मितीचे समांतर पर्व आणणारे श्याम बेनेगल अजरामर राहतील अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बेनेगल यांना श्रद्धांजली वाहिली. सामाजिक भान राखून त्या धाटणीचे सर्वस्पर्शी चित्रपट बनवण्यात बेनेगल यांचा हातखंडा होता. त्यांच्या निधनानं चित्रपटसृष्टीच्या इतिहासातला सोनेरी अध्याय संपला आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं. चित्रपटसृष्टीतल्या इतर अनेक मान्यवरांनी बेनेगल यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी सांगितलं,
श्याम बेनेगल म्हणजे एक भारतातला अत्यंत महत्वाचा असा दिग्दर्शक. आसपासची जी सामाजिक राजकीय परिस्थिती होती याच्यावर भाष्य करणारे सगळे विषय हे त्यांनी हाताळले. बऱ्याचशा चित्रपटात श्याम बेनेगलांच्या स्त्री ही मुख्य राहिली केंद्रस्थानी, आणि बऱ्याच वेळेला त्यांनी चरित्रपट पण चांगले केले. मिकी ऑफ महात्मा असेल किंवा आता नवीन जी बांगलादेशवर त्यांनी एक नवीन फिल्म केली. पण मला असं वाटतं की फार मोठा निर्माता दिग्दर्शक आपल्यातून गेलेला आहे.
ठळक बातम्या पुन्हा एकदा. एक देश एक निवडणूकसाठी संयुक्त संसदीय समितीची पहिली बैठक 8 जानेवारी रोजी होणार. ई कॉमर्समधले संशयित गैरव्यवहार हुडकून काढण्यासाठीच्या विविध उपाययोजनांचं केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेल्या अंदाजांच्या अचूकतेत गेल्या 10 वर्षात 40 ते 50% वाढ आणि प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या निधनाबद्दल मान्यवरांनी व्यक्त केला शोक. आज दुपारी मुंबईत होणार अंत्यसंस्कार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.